नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता परवी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेशाक भेट दितले. ते ननियाल जिल्ह्यातल्या श्री भ्रारंभा मल्लिकार्जून स्वामी वेर्ला देवळांत प्रार्थना करतले, तशेंच ते श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राक लेगीत भेट दितले. उपरांत प्रधानमंत्री कुर्नुलांत 13,430 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुनयादी फातर बसयतले. ह्या वेळार प्रधानमंत्री एका भौशीक मेळाव्यात उलोवप करतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आयज उत्तर कर्नाटकांतल्या कोप्पलांत शेतकार प्रशिक्षण आनी सुविधा केंद्राचें उक्तावण केलें. अन्न प्रक्रिया आनी आर्विल्ल्या शेती तंत्रावरवीं शेतकार उत्पादक संघटना आनी हेरांक ह्या केंद्रांतल्यान मजत जातली अशें तांणी म्हणलां. केंद्रांतल्यान 840 मेट्रीक टन आंबो आनी 600 मेट्रीक टन पपईचेर प्रक्रिया करपाक मेळटली. हे उत्पादन FSSAI प्रमाणीत आसात आनी शारी बाजारांत उपलब्ध आसतले, हाका लागून शेतकारांचे उत्पन्न वाढोवपाक मजत जातली अशें तांणी सांगलें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नामनेचे शास्त्रज्ञ भारतरत्न आनी आदले राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. हे वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले,
कलाम साहब का जीवन इतना व्यापक, विशाल और गहरा रहा है कि उनको याद करने का गर्व होता है. और मुझे विश्वास है कि अब्दुल कलाम जी के आशीर्वाद से उन्होंने हम देशवासियों को जो शिक्षा दीक्षा दी है उससे हम अवश्य उसको पूरा करने का भरपूर प्रयास करेंगे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाक आर्थिक मदत दुपेटीन वाढवपाच्या निर्णयाक मान्यताय दिल्या. पेन्शन मेळनाशिल्ल्या पोरण्या माजी सैनिकांक वा येणावळ नाशिल्ल्या तांच्या विधवा बायलांक माजी सैनिक कल्याण खात्यान दिल्ले म्हयन्याक 4,000 रुपया अनुदान आता 8,000 रुपया मेरेन वाडयला. तेच प्रमाण भुरग्यांच्या शिक्षणाक आनी लग्नाक दिल्ले अनुदानूय दुपेटीन वाडयला. 1 नोव्हेंबर उपरांत केल्ल्या अर्जाक हो निर्णय लागू जातलो अशें संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हणला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपांत 16व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाचें उक्तावण केलें.
वी हॅव 35,000 किलोमीटर्स ऑफ ट्रॅक्स बिल्ट इन द लास्ट 11 इयर्स, 46,000 किलोमीटर्स ऑफ रेल्वे ट्रॅक्स इलेक्ट्रिफाईड इन द लास्ट 11 इयर्स, फिनॉमिनल नंबर, 40,000 new coaches manufactured, first bullet train project is now 325 kilometers done, and recently I visited both Surat and Bilimora stations, that is the first section which will be opened in 2027. Work is going on at a very rapid pace.
15 देशातल्या 450 परस चड उद्योजकांनी ह्या प्रदर्शनात वाटो घेतला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग हांणी आयज केरळातल्या तिरुअनंतपुरमात विद्युत स्वास्थ्य उपक्रमाचे उक्तावण केले. हो अभिनव उपक्रम पॅडल व्यायामा वेळार निर्माण जावपी स्नायूंच्या उर्जेतल्यान वीज तयार करतलो, जाचो वापर ल्हान इलेक्ट्रॉनिक गॅजेटीक चार्ज करपाक जातलो. बंदर जहाज आणि उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी वर्ष 2047 मेरेन देशाक विकसित करपाक बंदर क्षेत्राची मुखेल भूमिका आसतली अशें सांगला. बंगळूर बंदराचो भांगरा महोत्सव मनोवपा खातीर नवी दिल्लीत जाल्ल्या कार्यावळीत उलयतना तांणी सांगले,
As we move ahead in our journey towards a Viksit Bharat by 2047, led by our visionary Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, our port have a very important role to play in making India a $30 trillion economy in next 22 years. New Mangalore port, our only major port in the vibrant and highly developed state of Karnataka, has been one of the best performing port of our nation.
भारतीय जनता पक्षान बिहारात जावपी वेंचणुके खातीर 12 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या. मजगती जनता दल युनायटेड पक्षान आयज 57 उमेदवारांची पहिली वळेरी जाहीर केल्या. सध्या राज्य मंत्रिमंडळात काम करपी मंत्र्यांक परतून एक फावट वेंचणूक लढोवपाची संद मेळ्या. एक कळवणी, आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. अर्जदार पदवीधर आसपाक जाय, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावोवपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. सायबर हल्ल्याचो दर्या मळार राष्ट्रीय सुरक्षा आनी आंतरराष्ट्रीय संबंधाचेर जावपी परिणामाविशी भारतीय नौदळ फाल्यां नवी दिल्लीत परिसंवाद घडोवन हाडटले. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकलातल्या कांय वाठारांनी चड पावस पडपाचो अदमास उक्तायला. आणि मलेशियात चालू आशिल्ल्या सुलतान ऑफ जोहर हॉकी कप सर्तीत भारतीय कनिष्ठ दादल्यांचो पंगड ऑस्ट्रेलिया आड खेळटा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.